सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। लो जी, आपसे बातें करते करते यहां पे शो का दूसरा घंटा शुरू हो चुका है। स्वागत है आपका शो के दूसरे घंटे में। आज मैं तुम्हाला विचारले की मोठ्या माणसाबद्दल, म्हणजे त्यांच्या मोठेपणाबद्दल। बडे दिलवाला आदमी आपको कभी मिला था क्या? तुम्हाला ऐसा कधी प्रत्यय आलाय का? मला फोन आलाय ऐकत, मला कोणी कॉल केलाय।
तेजस बोलतोय, तसं तो दोन तीन वेळेस भेटलेला आहे। आणि सांगायचं म्हणजे कसं, एक म्हणजे हा एक किस्सा की ऍक्च्युली ना मी एकदा बसमधनं उतरलो होतो बस स्टँड वर, तिथं एका माणसाचे ना खिशातनं 500 रुपयांचं बंडल पडलं होतं खाली। हा, आणि मी ते 500 रुपयाचं बंडल म्हणजे त्यात 20-30 नोटा होत्या म्हणजे, आता मला माहित नाही, पण मी त्या माणसाला जेव्हा ते नेऊन दिलं ना, त्यांना म्हटलं तुमचे पैसे पडले म्हणून, त्या माणसाने मला 1000 रुपये देऊन दिले होते त्यातले, की राहू दे म्हणून तुला एक गिफ्ट, म्हणजे तू एवढं माझं मदत केली म्हणून। एक मोठं मन म्हणून अक्षरशः कोणी देत नसतं,
पण ऍक्च्युली मोठ्या मनाचा माणूस मग तू झालास, कारण तू ते पैसे परत गेले होतेस
आणि त्यांनी पण तर दिले ना मला।
हा, तेच तर,
त्यांनी एक बक्षीस म्हणून त्याचं पण एक मोठंच मन म्हणावं की नाही, आपण जर दिलं नाही तर कोणी सहसा देत नाही आपण वापस पण केल्यावरती। त्यांनी मला 1000 रुपये दिले त्यांनी काढून, म्हणे राहू दे म्हणे तुला एवढी म्हणजे मदत केली म्हणे असं तसं।
ओके, पण त्याच्यामध्ये तू इमानदारी दाखवली ती पण खूप महत्वाची गोष्ट आहे।
महत्वाची, हा।
अजूनही आहेत बरं का मोठ्या मनाची माणसं आपल्याकडे? सांगा मला, तुम्हाला कधी असा यु नो बडे दिल वाला आदमी आपको मिला था, उनसे आपकी कभी मुलाकात हुई थी? मला कॉल करायचा नंबर आहे माझा 9607007935, 9607007935 हा माझा नंबर आहे। 93.5 रेड एफ एम वर मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।